अध्याय 18 श्लोक क्रमांक 66 मधला काही होय। मन मना भव मद भक्तो मद याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसि मे। तरी बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापका ते वेरा विषयो करी आघवा अंगी जैसा वायू मिळोनी आहे आकाशा तू सर्व कर्मी तैसा मजसीची आस किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन माझे निश्रवणे कान भरू निघाली आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी तेथ दृष्टी परो आवडी कामिनी जैसी मी सर्व वस्तीचे वसवटे माझी नामे जिये चोखटे तिये जियावया वाटे वाचे चिया लावी हातांचे करणे का पायांचे चालणे ते होय मज कारणे तैसे करी आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा तेने यज्ञे होई बरवा याज्ञिकू माझा हे एकही शिकवू काई पै सेवके आपल्या ठाई उरवून येर सर्वही मी सेव्यची करी तेथ जाऊन भूत द्वेषू सर्वत्र नमवेन मीची एकू ऐसे नि आश्रयो अत्यंतिकू लाहसी तू माझा मग भरले या जगातू जाऊन तिजयाची मातू होऊन ठाईल एकांतू आम्हा तुम्हा तेव्हा भलतीये अवस्थे मी तूते तू माते भोगीसी ऐसे आईते वाढेल सुख आणि तिजे अडळ करीते निमाले अर्जुना जेथे हे मीची म्हणोनी तू माते पावसी शेख जैसी जळींची प्रतिमा जळनाशी बिंबा येता गाभा गोभा काही आहे पै पवनु अंबरा का कल्लोळू सागरा मिळता आडवारा कोणाचा गा म्हणवनी तू आणि आम्ही ही दिसत आहे देहधर्मी मग ययाच्या विरामी मीची होसी। वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यत् श्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम्। दुसरा अध्याय 7वा श्लोक। अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की एक प्रकारचं दैन्य दोष कार्पण्य यामुळं माझा एकूणच क्षात्र धर्म किंवा कर्तव्य धर्म हा दोषयुक्त झालेला आहे।
अपहृत झालेला आहे. त्यामुळं धर्म संमूढ चेता हा मी धर्म जाणत नाही, धर्माबद्दल मला मूढता प्राप्त झालेली आहे. धर्म याचा अर्थ यावेळेला या स्थितीमध्ये मी काय करायला हवं याचा निर्णय मला घेता येत नाही. सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हा आत्मबोधात राहणं हा जो धर्म आहे हा अर्थ खूप टोकाचा झाला. सर्वसाधारणपणाने सामान्य व्यक्तीचा जो धर्म आहे तो धर्म कर्तव्यात्मक असतो. आत्म्यात राहणं हे कर्तव्य आहे. हा विचार अजून पुढचा झाला, पण या क्षणाला या वेळेला मी काय करायला हवं, माझं आचरण कसं असायला हवं याबद्दल मला मूढता वाटते असं अर्जुन कबूल करतो आहे. अर्थात कार्पण्य दोष म्हणजे दैन्य किंवा कृपणता, याचा असाही एक अर्थ आहे की माझा व्यापक भावच नाहीसा झालेला आहे. माझ्या बुद्धीची व्यापक स्थिती नाहीशी झालेली आहे. त्यामुळे एकूणच धर्माबद्दलची म्हणजे कर्तव्य मूढतेची अशी स्थिती मला प्राप्त झालेली आहे. धर्म संमूढ म्हणजे कर्तव्य मूढता मला ग्रासून राहिलेली आहे. मला जे श्रेयस्कर असेल यत् श्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे, त्यामुळे मला माझं श्रेय काय हे समजेन असं झालेलं आहे. मी तुझा शिष्य आहे आणि मी तुला शरण आलेलो आहे. शरण आलेल्या मला तू शाधी माम उपदेश कर असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. मी तुझा शिष्य होऊन तुला शरण आलेलो आहे, सखा आहे. आणि सख्यापासून अर्जुन शिष्य भावावर आलेला आहे. सख्याचं हे एक वैशिष्ट्य आहे की सखा तो की जो योग्य वेळेला योग्य दिशेला घेऊन जाईल तो सखा. सखा तो की जो आपला मित्र अडचणीत आलेला असताना आपल्या मित्राच्या बाबत त्याला हितकर असेल ते सांगेल. अडचणीच्या वेळेला किंवा वेळ प्रसंगी गुरूंच्या आधी देखील एखादी व्यक्ती गुरु आहे, एखादी व्यक्ती श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा देखील सख्याकडे मन मोकळं करायला जास्त प्रशस्त वाटेल. तुम्हाला एक अडचण आहे तर त्या अडचणीकरता तुम्ही तुमच्या गुरूंकडे जाण्याच्या ऐवजी प्रथम सख्याकडे जाऊ शकता, त्याच्याशी विचार विनिमय करू शकता. अर्जुनाचा सखा आणि गुरु हे एक निघाले, पण प्रत्येक गोष्ट एकदम गुरूंकडे घेऊन जावी असं तुम्हाला वाटणं, त्याच्याऐवजी सख्याकडे घेऊन जावी असं वाटणं हे जास्त स्वाभाविक आहे. अगदी जेव्हा सखा देखील तुमचा हरतो, सखा देखील म्हणतो की आता उपाय दिसत नाही, तेव्हा तुम्ही सख्यापेक्षाही अनेक कोणीतरी श्रेष्ठ असेल त्याकडे जाता. अर्जुनाला माहीत नाहीये की हा आपल्या समोर असलेला आपला सद्गुरू आहे, तो त्याचा प्रथम सखाच आहे. आणि अतिशय मोकळेपणाने जसं सख्याला शरण जावं तसा अर्जुन श्रीकृष्णांना शरण गेलेला आहे, मोकळेपणाने कबूल करतो आहे. सख्याची जी खूप दीर्घकाळ अशी परिचयातून आलेली विश्वासाची भावना असते त्यापोटी सख्याशी सगळं हृदगत बोललं जातं. मोकळेपणाने कबूल करतो की मी धर्म समूढ झालेलो आहे. धर्माबाबत मला समजेनासं झालेलं आहे, कर्तव्याबाबत मला समजेनासं झालेलं आहे. यावेळेला द्रोण भीष्म यांच्याशी लढायचं की लढायचं नाही, यावेळेला राज्य सुखाकरता म्हणून आपल्या बंधूंशी युद्ध करून त्यांना मारायचं अथवा मारायचं नाही. आपली जी सगळी पिढी आहे पुढची पिढी, त्या पिढीचा नाश करायचा की करायचा नाही, राज्य सुखासारखे जे भोग आहेत ते भोग या सर्वांचा वध केल्यानंतर आपण कसे काय सेवू शकणार. अशा प्रकारच्या शंका अर्जुनाच्या मनात निर्माण झालेल्या आहेत. जर सगळ्याच कुळाचा नाश झाला तर इतरांचं श्राद्ध पक्ष करणार कोण. जर सर्वच समाप्त झाले आणि तेव्हाच्या धर्मसंकल्पना जर पाहिल्या तर मृत्यूनंतरची जी गती आहे ती गती आणि मृत्यूनंतरचा जो लोक आहे तो लोक हा तुमचे वंशज आहेत त्यांनी केलेल्या श्राद्ध कर्मांवर देखील अवलंबून आहे. अर्थात अर्जुनाला असं वाटतं आहे की जे जे जातील त्यांचं जीवनानंतरचं जे कल्याण आहे तर ते कल्याण जर श्राद्ध करायलाच कोणी शिल्लक राहिलं नाही तर होणार कसं. याच्यात अर्जुनाला स्वतःबाबत देखील शंका आहेच. माझं श्राद्ध जर कोणी केलं नाही तर मी पुढे कसा जाणार. भीष्मांचं श्राद्ध करायला आम्ही शिल्लक राहू पण आम्ही आणि आमचे मुलगेही जर गेले तर कोण कोणाचं श्राद्ध करणार. परलोकामध्ये आमचा प्रवेश होणार तरी कसा. तेव्हाच्या या कल्पनांप्रमाणे निश्चितपणे अर्जुन या सगळ्या धर्म संकटात सापडलेला होता. अशा परिस्थितीत श्रेयस्कर काय असेल ते तुम्हाला सांग. श्रेयस आणि प्रेयस याचा जो अनादिकालापासून झगडा आपल्या सर्वांच्याच अंतर्यामी चाललेला असतो. अन्यायानी आपला बंधू आहे त्या बंधूची संपत्ती आपण मिळवू शकतो ते आपल्याला प्रेयस आहे. बंधूपेक्षा आपण अधिक श्रीमंत होणं हे आपल्याला प्रिय आहे. आपले कोणी पार्टनर असतील. आमच्या नात्यात असं झालं की माझा एक आतेभाऊ गेला तो कोणाबरोबर तरी पार्टनर होता आणि त्यांनी पुष्कळ चांगली भरभराट केलेली होती पण तो गेल्यावर त्याच्या पार्टनरनी येऊन सांगितलं की तसं काही विशेष शिल्लक नाहीये आपल्याकडं. त्याच्या बायकोला येऊन सांगितलं, त्यांनी त्याच्या बायकोला फसवलं. जी संपत्ती होती ती संपत्ती, जे व्यवहार होते ते व्यवहार, याच्यात आपल्याला विशेष फायदा झालेला नाही असं म्हटलं. याचं कारण हे प्रेयस आहे. व्यवहार सगळे त्याला माहिती, त्याच्या पत्नीला माहिती नव्हते. असं असल्यामुळे तो म्हणेल तो देईल ते प्रमाण अशी गोष्ट होऊन बसली. ही गोष्ट प्रेयस आहे, आवडणारी आहे. कारण संपत्ती आपल्याकडे जितकी अधिकाधिक येईल दुसऱ्याकडे किती जाईल हा त्याच्या नशिबाचा प्रश्न असं आपण म्हणू शकतो. ते मला प्रिय आहे पण ते मला श्रेयस्कर आहे की नाही. अर्जुन प्रिय गोष्टीबद्दल बोलत नाहीये, अर्जुन श्रेयाबद्दल बोलतो आहे. प्रिय गोष्ट सांगायला लागत नाही पण श्रेय मात्र सांगायला लागतं. आणि श्रेय आणि प्रिय, श्रेयस आणि प्रियस, प्रेयस याच्यामध्ये अनाधिकालापासून झगडा आहे. अगदी व्यक्तीच्या अंतर्गत देखील, व्यक्तीला देखील श्रेयस आणि प्रेयस याच्यामध्ये प्रेयस हे पटकन आपलं करावं असं वाटतं, आपलंस करावं असं वाटतं. काय खावं, प्रिय काय आणि श्रेयस्कर काय, डॉक्टर आपल्याला सांगतात की श्रेयस्कर काय आहे आणि प्रिय काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेल, तिखट, चमचमीत, गोड हे आपल्याला प्रेयस आहे पण श्रेयस काय आहे त्याचा उपदेश आपल्याला डॉक्टर करतात की तुम्ही अमुक अमुक खायला पाहिजे. पण आपली ओढ मात्र प्रेयसाकडे असते, श्रेयसाकडे आपली ओढ क्वचित असते, क्वचित एखाद्याची. आणि जे खाण्याचं ते सगळ्या इंद्रियांचं, सगळ्या जीवनाचं, जीवनामध्ये जे प्रेयस आहे त्याच्याच मागं जवळपास सगळं जीवन आपण धावत असतो. आणि प्रेयस असतं त्याचा फार कमी विचार करतो. तसंही जर प्रपोर्शन पाहायचं झालं तर जे श्रेयस आहे ते श्रेयस आणि प्रेयस याच्यामध्ये श्रेयसाकरता आपण खूप कमी वेळ खर्च करतो. जसं ध्यान, नामस्मरण, श्रवण याच्यामध्ये आपण जो काही वेळ खर्च करतो तो आणि इतर जीवन याचं जर प्रपोर्शन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. आपली अडचण असते ध्यानाकरता देखील आपल्याला वेळ मिळत नाही ही आपली अडचण असते. आपल्याला माहिती आहे की श्रेयस काय आहे. पण असे साधक सापडतील की जे नियमांनी ध्यानाला देखील बसत नाहीत. वेळेचं तर द्या सोडून, साधक गुरु कृपांकित त्यांच्याबद्दल मी बोलतोय, त्यांची अडचण असते की वेळ मिळत नाही. जे श्रेयस आहेत त्याच्याबद्दल वेळ काढावा लागतो पण त्याच्याकरता काढलेला वेळ हा जवळपास वाया गेल्यासारखा वाटतो. पण ओव्हरटाईम करता जो वेळ असतो त्या कर्मचाऱ्याला वाटतं की आपण ओव्हरटाईम करतोय तर जरा घरात अजून चार पैसे जास्त येतील. प्रेयस आणि श्रेयस ही फार फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भगवद्गीता आपल्या जीवनामध्ये जशीच्या तशी आणि सातत्याने अवतरणारी अशी आहे. बसणं हे जर श्रेयस्कर असेल तर आपण फिरतो. चालणं जर श्रेयस्कर असेल तर आपण बसतो. आपल्याला ध्यानाला बसण्याची आवड नाहीये. परमार्थाचा विचार केला तर ध्यानाला बसण्याची आवड नाहीये. पण जर कष्टाचा विचार केला तर स्वस्थ बसण्याची आवड आहे. कष्ट जर केले तर आपलं शरीर नीट चांगलं राहील पण त्यावेळेला मात्र बसण्याची आवड आहे. बसण्याचा विचार केला तर ध्यानाला बसण्याची आवड नाहीये, त्याच्याऐवजी टीव्ही पाहण्याची आवड आहे. बसतो तर खरा, तीन तीन तास कसा बसतो कळत नाही. सिनेमा सुरू झाला काय आणि जाहिरातींसकट चार तास चालणारा सिनेमा संपला काय आपल्याला पत्ता लागत नाही. चार तास बसतो पण ध्यानाच्या वेळेला विचारतो की किती मिनिटं बसलं म्हणजे होईल. म्हणजे मिनिमम सांगा की किती वेळ साधना केली म्हणजे होईल. अर्जुन भगवंतांना ज्या श्रेयाबद्दल विचारतो आहे ते श्रेयस हे नक्की निश्रेयस आहे, आत्महित आहे. व्यवहारातलं श्रेयस जे आहे ते श्रेयस आणि जीवनाचं जे श्रेयस आहे त्याला निःश्रेयस असं म्हटलं जातं. शरीराच्या बाबत जे श्रेयस आहे ते श्रेयस जरी आचरण करत गेलो तरी देखील शरीराला एजिंग हे आहेच. विशिष्ट काळाने शरीर थकणं, स्नायूंची शक्ती कमी होत जाणं, हाडांची ताकद कठीणपणा कमी होत जाणं हे शरीराच्या ठिकाणी आहे. श्रेयस आचरणाने, श्रेयस आहार विहाराने थोडस अधिक आपण निश्चित आणि निरामय जीवन जगू शकतो. पण ते लाभल्यावर पुढे काय? पुढे जर काही असेल तर निःश्रेयसच आहे. मी अशी गोष्ट वाचली की येशू एका गावातून जात असताना येशूच्या संकल्पाने, येशूनी स्पर्श केल्यामुळं एकाला दृष्टी आली. येशूंच्या पाया पडला, हे जग तुमच्या कृपेमुळे मी पाहू शकलो असं असं म्हणाला. येशूंच्या कृपेमुळे एक अगदीच कुबड निघालेला माणूस होता तो सरळ ताठ झाला. येशू पुढच्या गावात निघून गेले. मात्र मागच्या गावामध्ये त्यांनी जे केलेलं होतं त्या सगळ्या गोष्टीमुळे निर्माण झालेली जी कीर्ती होती ती कीर्ती येशूंच्या मागे कायमच लागली. अजूनही आपण त्याचंच नाव काढतो की येशूंच्या स्पर्शाने अंध व्यक्ती ही डोळस झाली. येशूंच्या स्पर्शाने वाकलेला मनुष्य परत कणा त्याचा सरळ झाला. त्या काळात तर त्यामुळे येशू आले की मोठा प्रभाव पडत असे गावात. आणि कितीतरी अंध व्यक्ती, कितीतरी अशा वैगुण्य असलेल्या व्यक्ती येशूंच्या समोर येत असत की यांनी आपल्याला कुठेतरी स्पर्श करावा, यांच्या कृपेने कुठेतरी आपलं जीवन सुधारावं. आणि एका शिष्याने येशूंना असं विचारलं की तुम्ही हे करत का नाही? येशू म्हणाले, झालं ते झालं, आता मला परत त्या गावात जायचं आहे की मी माझ्या स्पर्शाने ज्याला डोळे आले तो त्या डोळ्यांनी करतोय काय हे एकदा मला जाऊन पाहायचंय. तो काय पाहतोय, काय वाचतोय? जो सरळ झाला, ज्याचं कुबड नाहीसं झालं, तो अशा उत्तम आरोग्यपूर्ण देहाने आता काय करतोय हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय पुढच्या व्यक्तीला अजून काही करणं बरोबर वाटत नाही. आणि हकीकत आहे की येशू परत त्या गावात गेले. त्या गावात गेले तर तो येशूंच्या दर्शनाला देखील आला नाही. जो अंधारा झालेला होता तो येशूंच्या दर्शनाला आला नाही. तो असं म्हणाला की दृष्टी मिळाली, आता त्या दृष्टीने पाहण्यासारख्या कितीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, यांना पाहून करणार काय? जेव्हा दृष्टी मिळाली तेव्हा दिसले. आता परत तो एका स्त्रीच्या मागे लागलेला होता. श्रेय ही जी गोष्ट आहे त्याचा विचार न करता जवळपास जीवन जगलं जातं. इथं जी आपण मंडळी आलेले आहोत ती सोडून तुम्ही निश्चित श्रेयाचा विचार करता म्हणून तर इथं आलात. आज पाऊस पडतोय तरी तुम्ही इथं आलात. पण या श्रेयाचा किंवा निःश्रेयसाचा जो विचार आहे त्या विचाराला जर तडीला न्यायचा असेल तर या श्रवणाबरोबरच जे जे करायला हवं ते तुम्हाला समजलेलं आहे आणि ते तशा किमान प्रपोर्शनमध्ये तुमच्या जीवनात असलं तर उपयोग आहे. नाहीतर केवळ तुमची बुद्धी किंवा तुमचा मेंदू म्हणजे ज्ञानाचं भांडार होऊन जाईल, माहीत होईल की परमार्थ काय आहे ऐकून ऐकून, त्याचा फारसा उपयोग नाहीये. यत् श्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमाम त्वाम प्रपन्नम. या श्रेयाच्या भूमिकेतून अर्जुन अजून पुढे वाकला, अजून नम्र झाला. तो भगवंतांना म्हणायला लागला की मी तुमचा शिष्य आहे, मी शिष्य म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे, मला श्रेयस्कर काय ते तुम्ही सांगा आणि मला तुम्ही उपदेश करा. तरी देखील इथला जो एकूण संवाद आहे तो जसा हतबलहून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणावा तसाच आहे. अजून भगवंतांचा जो महिमा आहे त्या महिम्याबद्दल अर्जुनाला तितकं समजलेलं नाहीये. पुढे 11व्या अध्यायामध्ये सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानंत वेदम असे उद्गार अर्जुनाच्या तोंडून 11 अध्याय सांगेपर्यंत देखील तो तशाच भूमिकेत होता. दरम्यानच्या काळात आत्मविषयक बोध स्थितप्रज्ञ कसा असतो, कर्मयोग काय आहे, ज्ञान कर्म संन्यास काय, संन्यासयोग काय, अभ्यासयोग काय, आत्मसंयमन योग काय, ध्यान योग काय, किती गोष्टी सांगितल्या. या ज्ञानाचं विज्ञानाबरोबर कसा ताळमेळ घालायचा, 7व्या अध्यायात सांगितलं. मृत्यूपर्यंत साधना कशी करायची हे सांगितलं. 9वा अध्याय तर किती उंचीवर जाऊन सांगितला. पण अर्जुन आपला सखा आपल्याशी बोलत आहे याच भूमिकेत होता. जेव्हा अद्भुत दर्शन झालं तेव्हा अर्जुनाला पत्ता लागला की हा आपला गुरु आहे. याचा महिमा न जाणता ते क्षमापण स्तोत्र जवळपास 1 वर्ष झालं मला वाटतं वर्षापूर्वी आपण इथं पाहिलं. पण हा भाव देखील गोड भाव आहे. मी तुझा शिष्य आहे असा सखा दुसऱ्या सख्याला म्हणतो आहे आणि तू मला उपदेश कर. हा जो 1 अध्याय आणि 2 अध्यायातले हे काही श्लोक आहेत या श्लोकातून असं लक्षात येतं की अर्जुनाला एक प्रकारे जी मुमुक्षू लक्षणं आहेत ती मुमुक्षू लक्षणं हळूहळू अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण व्हायला लागली. तिथलं एकूण दृश्य पाहून, परिस्थिती पाहून, परमार्थ करायचा असं जर जो ठरवेल त्याला आपल्या ठिकाणी काही उणीव आहे हे प्रथम समजणं गरजेचं आहे. आपल्या ठिकाणी काही उणीव नाही अशी ज्याची भूमिका असते तो कोणाचं ऐकायला जात नाही. काही कमी आहे आपल्याकडं आणि ते कमी दुसऱ्याच्या कृपेनी, दुसऱ्याच्या उपदेशानी आपल्याला भरून काढायचं आहे असं जर आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याला मुमुक्षू असं म्हणतात. गेले राजे चक्रवर्ती तेथे माझे वैभव ते किती, आता धरू म्हणे संत संगती या नाव मुमुक्ष. आपल्या जीवनाला फारसा अर्थ नाही, आपल्या विद्येला फारसा अर्थ नाही, आपल्या पदांना फारसा अर्थ नाही, आपल्या श्रीमंतीला फारसा अर्थ नाही, आपल्या सत्तेला फारसा अर्थ नाही हे ज्या क्षणाला लक्षात येतं त्या क्षणाला तो मनुष्य जरा दीन होतो. सद्गुरूंना शरण जाण्यासाठी थोडासा दीनतेचा भाव येणं गरजेचं आहे. माझं जीवन हे दैन्यामध्ये आहे हे समजणं आवश्यक आहे. काहीतरी कमी माझ्या जीवनामध्ये आहे. हे ज्याला समजत नाही आपल्या दैन्याचा बोध अथवा दैन्याचं भान जर झालेलं नसेल तर तुम्हाला संत हे सामान्य माणसासारखे दिसतील. काय उपयोग आहे कोणाकडे जाऊन असं जेव्हा तुम्हाला कोणी म्हणतो तेव्हा त्याला त्याच्या कमीपणाचा कोणता बोधच झालेला नसतो म्हणून तो तसं म्हणत असतो. मला असं लक्षात येतं की मी स्वामीजींकडे जायला लागलो आणि खूप प्रभावित झालो. त्यामुळे माझ्या कितीतरी नातेवाईकांना मित्रांना मी स्वामीजींकडे घेऊन जायचो आणि बाहेर आल्यावर म्हणायचो की काय काय छान वाटतं ना, कसं वाटतं. पण त्यांची प्रतिक्रिया तितकी उत्साहवर्धक नसायची. कोणी म्हणायचं की ठीक आहे, कोणी म्हणायचं की चांगलं वाटलं, पण परत यायला का तयार होत नाहीत असं जर म्हटलं तर ज्या स्पष्टतेने आपल्या कमीपणाचा बोध आपल्याला झालेला आहे, आपल्या ठिकाणी असणाऱ्या कमतरतेचा बोध आपल्याला झालेला आहे, विवेकामुळे असेल, आपली बुद्धी आपल्याला तिथपर्यंत घेऊन गेली म्हणून झाला असेल, आपण भावूक असू म्हणून झाला असेल, श्रद्धेपोटी झाला असेल, संस्कारापोटी झाला असेल, तो त्याला झालेलाच नसतो. आपल्या माया अपार्टमेंट मध्ये खाली एक बिराड होतं, त्यांनी आता तो फ्लॅट विकला. स्वामीजी म्हणजे परमदैवत अशा प्रकारचा बोध भाव स्वामीजी त्यांच्याकडे गेले. आम्ही त्यांच्याबरोबर होतो, ते म्हणाले की हा जो तुम्ही फ्लॅट घेतलाय याच्याऐवजी तुम्ही वरच्या मजल्यावर जा. माया अपार्टमेंटच्या खालचा जो दोन मजले आहेत, दोन ब्लॉक आहेत, त्याच्यातला एक ब्लॉक गेलेला नव्हता, एक गेलेला होता. तुम्ही जरा वर जा अशी विनंती करायला तुम्हाला मी आलोय. याचं कारण आमच्याकडे जी वर्दळ राहील ध्यान मंदिरातली ती खालच्या खाली राहील, तुम्ही वर असाल, तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. नाहीतर तुमच्या दारावरून 100 लोक रोज जाणं येणं असं होईल. आम्ही इथं ध्यान मंदिर करायचा विचार करतोय. तर त्यांची अडचण बरोबर होती, ते म्हणाले की आम्ही आता वयस्कर होत म्हणून आम्ही पहिल्या मजल्यावर फ्लॅट घेतलाय, अजून वर जायचं म्हणजे कायम पुढच्याही वयात आम्हाला जिने चढायला लागतील. तर आता आम्ही वर जाऊ शकतो पण पुढच्या वयात आम्ही वर जाऊ शकू असं वाटत नाही, म्हणून आम्ही मुद्दाम ठरवून हा ब्लॉक घेतलेला आहे. स्वामीजी म्हणाले ठीक आहे, तुम्हालाच नंतर असा त्रास होईल, खूप लोक येतील जातील, म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलोय. आमची अशी भावना होती की स्वामीजी गेले म्हणजे काय हे कबूलच होणार, पण ते त्यांच्या भूमिकेवर होते त्यामुळे त्या तऱ्हेने ते योग्यच होतं. कधी कधी आपला एक भाव असतो पण समोरच्याचा तसा भाव नसतो. मग नंतर एकदा तिथं बांधकाम चाललेलं होतं, पाहण्यासाठी मी गेलो तेव्हा ते गृहस्थ भेटले. तेव्हा ते म्हणाले की तुमचे स्वामी सांगायला आले ते मला. मी म्हणलं त्यावेळेला मी होतो त्यांच्याबरोबर. मी म्हणलं की काही असो पण तुम्हाला खूप चांगला लाभ मिळणार आहे. ते म्हणाले नाही, पुष्कळ पुष्कळ संत पाहिलेत म्हणाले. म्हणजे दैन्याचा जर भाव बोध नसेल माणसाला, गुरुवाणी महाराज पाहिलेत, त्यांनी मला अशा शब्दात सांगितलं की पुष्कळ इथं मिटकर महाराज होऊन गेले, गुरुवाणी महाराज होते, म्हणजे हे तुम्ही जे सांगताय ते विशेष काही नाही असा त्यांचा एकूण रोख होता. आणि त्यांचं विशेष असं की शेवटपर्यंत एक जिना चढून देखील वर आले नाहीत. ही भूमिका की पुष्कळ पाहिलेले आहेत. आम्ही गुरुवाणी महाराज आमच्या तिथे शेजारीच राहायचे म्हणाले, माहिती आहेत आम्हाला सगळं माहितीये. मुमुक्षा निर्माण होण्यासाठी जे व्हायला हवं ते झालंच जर नाही तर तुम्हाला संत भावत नाहीत, तुम्ही संतांकडे जाऊन प्रभावित होत नाही. त्यांच्याकडे जाऊन आपल्याला काही एका व्यापक अर्थाने संतांकडे जाणं, खूप लोक येतात तर व्यापक अर्थाने त्यांचा तो स्वार्थ असतो म्हणून ते येत असतात. त्याला परमार्थ असं म्हणतात पण व्यापक अर्थाने तो फार मोठ्या समुदायाचा स्वार्थच असतो संतांकडे जाण्यामध्ये देखील. पण तो ज्यांना समजतो त्यांना मुमुक्षू म्हणतात. तो ज्यांना समजतच नाही. आता ज्ञानेश्वर महाराज आज पुण्यामध्ये आपल्या गावात आहेत. ते आळंदीत होते तर आळंदीतल्या लोकांना त्यांचा उपयोग करून घ्यावासा वाटला नाही, काही थोड्या लोकांना फक्त वाटला त्या काळामध्ये. याचं कारण दैन्याचं भानच नव्हतं. विठ्ठलपंतांची मुलं चांगली आहेत एवढा भाव असेल, नंतर जेव्हा सगळी प्रसिद्धी झाली तेव्हा, पण तुम्ही कशामुळे असे झालात, आम्ही काय करायला हवं, अशा प्रकारे तुकाराम महाराज देहूमध्ये होते. संतांचा उपयोग देखील तेच करून घेऊ शकतात ज्यांना त्यांच्यासारखं जीवन, त्यांचं जीवन परिपूर्ण वाटतं. आपल्याला शांती समाधान नाही ही आपल्या जीवनात अपूर्णता आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी दैन्याचं भान निर्माण झालं. मुमुक्षूंची जी लक्षणं आहेत ती लक्षणं अर्जुनाच्या ठिकाणी तो मान्य करतो की मी धर्म संमूढ चेता हा, माझं मन हे धर्माच्या बाबत संमूढ भ्रमित झालेलं आहे, कर्तव्याच्या बाबत भ्रमित झालेलं आहे. अर्जुनाच्या ठिकाणी कर्तव्याची जिज्ञासा निर्माण झाली. या कर्तव्याच्या जिज्ञासेचं स्वरूप युद्ध करावं की करू नये असं निश्चित होतं. युद्धासारखा भयानक असा जो प्रसंग, त्याच्यात भाग घ्यायचा की घ्यायचा नाही, तसं हे युद्ध गुरु, पितामह, बंधू, मातुल, शालाहा, संबंधीनस्तथा, ज्यांच्याबरोबर शिकलो असे संबंधित, नातू इथपर्यंत, मुलगे नातू इथपर्यंत यांच्याशी युद्ध आहे. त्यामुळं स्वजनांबरोबर युद्ध करायचं की नाही असा एक प्रश्न होता. या युद्धामध्ये जी हानी होईल, जो संहार होईल, त्या संहारामुळं आम्ही सगळेच स्वर्ग लोकामध्ये जाण्यासाठी अडकून बसू, कारण आमचं श्राद्ध कर्म करायला कोणी शिल्लक राहणार नाही. तेव्हाच्या धर्म संकल्पनेप्रमाणे तर हा फार फार तीव्रतेने पडलेला प्रश्न असेल, तेव्हा त्या कल्पना जास्त तीव्र असणार. तसंच हा जर अधर्म असेल तर एवढं समजत होतं की कृष्ण म्हणून तू जो मला मिळालेला आहेस ते आमच्या पुण्याने मिळालेला आहेस, तू मिळालेला हातींचा नाहीसा होशील, इतक्या पुण्यवान पुरुषाची संगत मिळाली याचं कारण सरळ बुद्धीने आतापर्यंत चाललो. आम्ही जर अशा प्रकारचं कोणतं कृत्य करू तर तू नवसानी सायासानी जो मिळत नाही असा सहज मिळालेला आहेस, तू देखील अंतरशील, तुझी माया सांगता येत नाही, आमची तू कोणती परीक्षा पाहतोस. तसंच अर्जुन आता गोष्ट करतो आहे श्रेयसाची, याच्यात आमचं श्रेयस काय असेल. त्यामुळं अर्जुनाच्या ठिकाणी जी कर्तव्याबद्दलची जिज्ञासा निर्माण झाली, अर्जुनाला समजत होतं की आपण मोहात सापडतो आहोत. जेव्हा युद्ध करायचं की करायचं नाही तेव्हा आपण मोहात सापडलो याची त्याला कल्पना आलेली होती. मुमुक्षूची लक्षणं त्याच्या ठिकाणी उपस्थित व्हायला सुरुवात झालेली होती. मोहात सापडलेले सगळे आहेत, पण आपण मोहात सापडलंय हे वेगळेपणाने समजणं ही अजून विशेष गोष्ट आहे. अर्जुनाला आपण मोहात सापडलेले आहोत आणि मोहामुळे आपली अशी परिस्थिती, गांडीव धनुष्य हातातून गळून पडलं, रडायला लागला, पायाला हाताला कंप फुटला, हे सगळं मोहामुळे झालेलं आहे आणि मोहातून आपण सुटावं असं त्याला निश्चित वाटत होतं. अर्जुनाच्या ठिकाणी आत्मकल्याण व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. आपल्या स्वतःचं कल्याण व्हावं, आपलं आत्महित व्हावं अशी इच्छा अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झाली. अर्जुनाच्या ठिकाणी एक प्रकारे वैराग्य भावना देखील निर्माण झाली. तो असं म्हणायला लागला की हे सगळं सोडून भिक्षा मागितलेली परवडली. तात्पुरतं का असेना, पण तुम्ही संतांकडे जाता तेव्हा परमार्थाला आवश्यक तिप्पट तर वैराग्य तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. खरंच याच्यात काही अर्थ नाही भोगामध्ये, सत्तेमध्ये, श्रीमंतीमध्ये, विद्वत्तेमध्ये. हे सगळं फेकून द्यायला मी तयार आहे असं त्या क्षणाला तरी वाटणं तरच तुम्ही स्वीकारू शकता ज्ञान. तशा प्रकारची वैराग्य भावना अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झालेली होती त्याच्या कथनावरून. आणि अर्जुन आर्त होऊन गेलेला होता, स्फुंदत होता, रडत होता, हातापायाला कंप फुटलेला होता. ही आर्तता या अशा प्रसंगातून आपण वाचावं यासाठी होती. जेव्हा कोणता असा विशिष्ट प्रसंग निर्माण होतो अडचणीचा, तेव्हा फार मोठी आर्तता प्रत्येकाला अनुभवाला येते. त्यावेळेला काही धर्मलक्षण देखील त्याच्या ठिकाणी निर्माण होतं. नामस्मरण करावं, रामरक्षा म्हणावी, कुठून तरी या अडचणीतून सुटावं, संतांकडे जावं, त्यांचा प्रसाद घ्यावा, कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीने या संकटातून दूर व्हावं, अडचणीत सापडलेले आहोत तिथून दूर व्हावं असं वाटत राहतं. अर्जुनाला युद्ध ही अडचण वाटत होती आणि एवढ्या सगळ्या लोकांबरोबर युद्धाकरता आलेला आहे, दोन सैन्यांच्या मध्ये रथ नेऊन उभा केलेला आहे, इथून माघारी जाणार कसं, सुटायचं तर आहे. त्यामुळे एक प्रकारची आर्त भावना आता कोण आपल्याला सोडवेल या सगळ्या विचित्र परिस्थितीतून. तसंच अर्जुनाच्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरणता निर्माण झाली. गुरु शरणता ज्याला म्हणू, गुरु हा भाव तिथं नेमका होता की नव्हता याच्याविषयी जरी शंका असेल तरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले की होता. कारण पुढे पारमार्थिक प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली. आपण शिष्य आहोत आणि हा गुरु आहे, सखा आहे पण गुरु आहे. त्याची महती, चांगलीच महती नंतर कळली, पण हा गुरु आहे आणि आपण याचा शिष्य आहोत आणि आपण याला शरण जातो आहोत, या भावनेवर, या भूमिकेवर अर्जुन निश्चित गेला. इतकं होऊन देखील परमार्थामध्ये खरी प्रगती होत नाही, कारण गुरूंना शरण जाणारे खूप असतात. त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं, नमस्कार करायचा, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. पण अर्जुनाला त्याच्याही पुढे जाऊन त्यांच्याकडून श्रवण करण्याची इच्छा झाली. जो श्रवण करतो तो खऱ्या अर्थाने शिष्य. एरवी गुरु, स्वामीजी म्हणायचे, गुरु करून टाकला. तुम्ही जर गुरूंना काय सांगायचं हे समजून घेण्यासाठी गुरूंकडे जात नसाल तर तुमच्या गुरु करण्यालाही तिप्पटच अर्थ राहतो, तुमचं त्याच्यात एक समाधान असतं. पण तुम्हाला जर मोक्ष विद्या पाहिजे असेल तर गुरूंकडून श्रवण करणं गरजेचं आहे. अर्जुन म्हणायला लागला की शाधी माम, तुम्हाला उपदेश कर, मी तुझ्याकडून श्रवण करू इच्छितो, असं अर्जुन म्हणाला. तू उपदेश कर आणि तो उपदेश मी श्रवण करेन. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असता न दिसे वस्तू जात. देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपुले तेही नेणे. तरी श्री कृष्णा, तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे, आमचं काय उचित आहे ते आता तू जाण आणि योग्य काय आहे ते तू मला सांग. आम्ही मोहग्रस्त झालेलो आहे हे तू जाण आणि आम्हाला उचित काय आहे ते तू मला सांग. माझं चित्त व्याकुळ झालेलं आहे हे तू जाण आणि यावेळेला उचित काय आहे ते तू मला सांग. मला भ्रांतीने माझं मन ग्रासलेलं आहे आता हित आपुले तेही नेणे. मला भ्रांती झालेली आहे माझं हित कशात आहे तेही मला कळत नाही. ते श्रीकृष्णा तुवा जाणावे ते तू जाण आणि जे निक आहे जे योग्य आहे जे हितकर आहे ते तू मला सांग. जे कारण सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. कारण आम्हाला तू सखा सर्वस्व असा आहेस. तू गुरु बंधू पिता. ज्या सगळ्या नात्यांनी सद्गुरूंना पाहावं तू गुरु तू गुरु बंधू पिता. तू आमुची इष्ट देवता. तूची सदा रक्षिता आपदी आमुते. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अव्हेरू की सरिता ते सागरू त्यजी केवी. ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा. अपत्याला अर्भक इन्फंट जर आई सोडून निघून गेली टाकून निघून गेली तरी ते कैसे नि जिये तर ते जिवंत कसं राहील ऐके कृष्णा. एका बाजूनी गुरु म्हणतो आहे एका बाजूनी हे कसं काय होईल ते ऐक ते सांग बरं असंही म्हणतो आहे. सखा आणि गुरु याचा एक सुंदर भाव इथं वर्णन केलेला आहे. अर्जुन असा वाकबगार आहे की अर्जुनाला जे 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 म्हणून जसं ज्या वेळेला भावतं किंवा वाटतं ते अर्जुन खूप समर्थपणाने उभं करू शकतो. म्हणून सख्याला म्हणावं की तू गुरु बंधू पिता आहेस. तूच आमचा गुरु तूच बंधू आता तूच पिता. आणि अर्जुन असा सापडलेला होता की तिथं तो धर्मराजाला सांगू शकत नव्हता आता मी इथून चाललो. तो भीमाला सांगू शकत नव्हता. तो समोर भीष्मांना सांगू शकत नव्हता तुमच्याशी कसं लढावं म्हणून आता इथूनच मी परत चाललो. कुठेतरी आपला चेहरा वाचवण्याची जी गरज असते फेस सेव्हिंग ज्याला म्हणतात ती अर्जुनाला निर्माण झालेली होती. त्याही तऱ्हेने तो हतबल झालेला होता. म्हणून म्हणतोय तू गुरु बंधू पिता. तू आमुची इष्ट देवता. आता जर वाचवणार कोणी असेल कारण भीष्मांचा तुझ्यावर विश्वास युधिष्ठिराचा तुझ्यावर विश्वास व्यावहारिक अर्थाने जरी झालं तरी देखील श्रीकृष्णांशिवाय तिथं कोणी नव्हतं. पारमार्थिक अंगाने झालं तर एकटे श्रीकृष्णच होते. कारण तू गुरु असा पूर्ण शरणागतीचा भाव यावरून नव्हता असं ज्ञानेश्वर महाराज अप्रत्यक्ष सूचित करतात. पहिल्या ओवीत म्हणतात तू गुरु बंधू पिता. म्हणजे झालं त्यांनी मान्य केलं की तू गुरु आहेस. पुढच्याच ओवीमध्ये अशा गुरुला शिष्य शिकवतोय. काय शिकवतोय? जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अव्हेरू. जसा शिष्याला गुरु कधीही अव्हेरत नाही तसा आता तू आम्हाला अव्हेरू नको. गुरूंना शिकवतोय की सरिता ते सागरू त्यजी केवी. सागर नदीचा त्याग कसा काय करेल? आर्ग्युमेंट आहेच आहे अजून. ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये तरी ते कैसे नि जिये ऐके कृष्णा. असं जरा शिकवतोय आणि परत भरोसा ठेवून बोलतोय. तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूची एक आहासी. म्हणून आर्ग्युमेंट करण्यात फार परफेक्ट. तसा देवा या सर्वांसारखा तू एकमेव आम्हाला आहेस आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे. मी जे काही बोललो आतापर्यंत तुझ्याशी ते जर तुला पसंत नसेल तर तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा ते झड करी पुरुषोत्तमा सांगे आता. हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपनलासे मनी तो तुझिया वाक्या वाचूनी न जाय आणिके. एथ पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पदही पावी जेल परी मोह हा न फिटेल मानसींचा. सगळ्या पृथ्वीचं राज्य मिळेल इंद्रपद देखील मिळेल पण मनात असलेला मोह नाहीसा होणं गरजेचं आहे. जैसी बीजे सर्वथा आहाळली ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी न विरुढती सिंचिली आवडे तैसी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे इथं एकची उपेगा जाये परमामृत. बीज भाजलेली सुक्षेत्रामध्ये पेरली तर काही उपयोग जसा होत नाही किंवा आयुष्य संपलेलं आहे ज्याचं त्याला आता पुढं औषधं देऊन काही उपयोग होत नाही. कितीही औषधं द्या आणि 10 डॉक्टर उभे करा ज्याचं आयुष्य संपलेलं आहे त्याला औषधाचा काही उपयोग होत नाही. तेथ एकची उपेगा जाये परमामृत. अर्जुनाला हे समजते त्यावेळेला त्याला अमृत दिलं तर मात्र तो जगेल. तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे जीव बुद्धी एथ जिव्हाळा कृपा निधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला जव क्षण एक भ्रांती सांडिला. असं बोलल्याबरोबर क्षण एक असं झालं त्याचं की सगळी भ्रांती जणू त्याची नाहीशी झाली. जसं तुम्ही मन मोकळं केल्याबरोबर तुम्हाला एक रिलीफ वाटतो. ज्ञानेश्वर महाराजांनी किती मानसशास्त्राला धरून लिहिलंय बघा. हे बोलल्याबरोबरच त्याला इतकं मोकळं वाटायला लागलं आणि सुकल्यासारखं वाटलं. मग पुनरपी व्यापीला उर्मी तेणे आणि मग पुन्हा पुन्हा त्या उर्मी पुन्हा त्या उर्मींनी तो झाकळून गेला. की मज पाहता उर्मी नोहे हे अनारीसे गमत आहे तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला पाहिल्यावर असं वाटतं की पुन्हा उर्मीनी तो व्यापला असं झालं नसून तो महामोहानी ग्रासून गेला. सवर्म हृदय कल्हारी तेथ तारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भाजेची ना. हे जाणोनी ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेची विष फेडी तो धावया. श्री हरी गारुडी पातला की. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साधा मोह नव्हता तर काळ सर्पांनी दंश केल्यावर जसा महामोह व्हावा तसा महामोह त्याला झाला आणि त्याचं सवर्म हृदय कल्हारी पार जिव्हारी तो महामोह जाऊन पोचला. जो दंश होता काळ सर्पांनी केलेला तो सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला. तो दंश पार हृदयाच्या ठिकाणी जाऊन पोचला. हे जाणवनी ऐसी प्रौढी अर्जुनाची अशी स्थिती जाऊन जो दृष्टी सवेची विष फेडी केवळ आपल्या दृष्टीने देखील जो विष उतरवतो तो धावया श्रीहरी गारुडी पातलाकी, असा गारुडी जो दृष्टीने देखील विष उतरू शकतो असा गारुडी श्रीकृष्ण श्रीहरी पातलाकी तैसिया पंडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे अवलीळा रक्षिलाता म्हणोनी तो पार्थू मोह फणीग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणवनिया. मी का म्हटलो की ती नुसती उर्मी नव्हती तर महामोहानी ग्रासलेला होता ते म्हणून म्हटलेलं होतं असं म्हणोनी तो पार्थू मोह फणीग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणवनिया. आता श्रीकृष्ण गारुडी धावून येईल व्याकुळ झालेल्या अर्जुनाला मिरवतसे श्रीकृष्ण जवळ घेईल आणि आपल्या कृपेनी त्याला वश करून अवलीळा रक्षिला आता एक लीला म्हणून सहज त्याचं रक्षण करेल. सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो वळलासे श्री गोपाळू महा मेघू. सहजे सुनीळू कृपामृते सजळू आता आहेतच हे सहज सुनीळ असलेले आणि कृपा कृपेचा वर्षाव करणारे जे घनदाट मेघ असतात श्रीकृष्ण देखील असेच निळे सावळे होते मेघासारखे. सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो वळलासे श्री गोपाळू महामेघू. तेथ सुदशनांची द्युती तेची विद्युल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाची या आराणुका ज्ञान देवो म्हणे देखा निवृत्ती दासू. काय लिहिले बोलत असताना सुदशनांची द्युती जे सहज बोलताना जितपत दातांचं दर्शन होतं सुदशन त्या दातांच्या दंत पंक्ती जणू विद्युल्लता झळकती विद्युल्लता जशा झळकाव्यात तसे श्रीकृष्णांचे दात बोलताना दिसतात असे श्रीकृष्ण गंभीर वाचा ते आयती गर्जनेची श्रीकृष्णांच्या बोलण्याचं वर्णन करतायत गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. वीर होते कोमल बायकी आवाजात बोलत नव्हते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गंभीर वाचा ते आयती गर्जनेची चांगल्या जोरकस गंभीर आणि गर्जनेच्या भाषेमध्ये आजूबाजूला कोलाहल देखील चाललेला असेल. कसं वर्णन केलंय दोन वीर एकमेकांशी बोलतायत. आता तो उदार कैसा वर्षेल सगळं भगवद्गीतेचं बोलणं हे वर्षावासारखं आहे. त्याने अर्जुना तळू निवेल आणि अर्जुन रूपी पर्वतावर त्याची वृष्टी होईल आणि तो पर्वत निघून जाईल. मग नवी विरूढी फुटेल उन्मेषांची आणि त्या ठिकाणी नवी विरूढी तृणांकुर उन्मेषाची ज्ञानाचे तृण तृणांकुर कसे फुटतील ते कथा ऐका. मन मनाला अत्यंत गोडी लावून मनाच्या समाधानासाठी ज्ञान देव म्हणे देखा निवृत्ती दासू. आणि मग दोन श्लोक आपल्याला थांबायला लागतं तरी देखील श्री भगवान वाच म्हणेपर्यंत अजून दोन श्लोक गेले. मध्ये संजय बोलला एवं उक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योच्य इति गोविंदम उक्त्वा तुष्णीम बभूवह. आता हे होणं शक्य नाही, आता युद्ध होणं शक्य नाही असं म्हणून ऋषिकेशाला गुडाकेश असं बोलून मी युद्ध करणार नाही असं म्हणाला. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयो हो उभयो हो मध्ये विशीदंतमिदं वचः. त्याला ऋषिकेश भगवान श्रीकृष्ण प्रहसन्निव जणू थोडे हसत 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 असं म्हणत नाहीत, हसल्यासारखं करत प्रहसन्निव भारत दोन सैन्यांच्या मध्ये असणाऱ्या शोकग्रस्त अशा अर्जुनाला ऋषिकेश हसल्यासारखं करून असं म्हणाले की श्री भगवान वाच अशोच्यानन्वशोच्यस्त्वम. गीता उपदेश सांगायला सुरुवात झाली. आपल्याला सख्य भक्तीपुरतं हे सगळं पाहायचंय पण मला क्षणभर अशी स्फूर्ती झाली की अशोच्यानन्वशोच्यस्त्वम पासून भगवद्गीता सुरू करावी. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्री राम काही निवेदन आहे.